कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे नित्याय गौरांगो नित्याय गौरांगो नित्याय गौरो गौर हरि जय राधा गोविंद राधा गोविंद राधे जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद
जगद्गुरु श्री प्रभुपाद की गौर निताय की गौर प्रेमानंदे हरे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमा श्लोके भक्तिर्भवति हरे कृष्ण श्रीमद् भगवद गीता अध्याय 15 श्लोक क्रमांक 11 यतन जिनच्याकडे भगवद गीता आहे बघू शकता यतन्तो योगिनाश्चैनम् पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतः यतन्तो योगिनश्चैनम् पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसः यतन्तो योगिनाश्चैनम् पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसा। यतन्तो योगिनाश्चैनम् पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तोऽपि कृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसा। यतन्तो योगिनाश्चैनम् पश्यन्त्यन्यवस्थितम् यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्येतसा। यतन्तो योगिनाश्चैनम् पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्येतसा। यतन्तः प्रयत्न करताना योगिनः योगीजन च शुद्धा एनम हे पश्यन्ति पाहू शक्तात् स्वथा मध्ये अवस्थितं स्थित यतन्तः प्रयत्न करताना अपि अकृतात्मना आत्मसाक्षात्कार रहित न नाही एनम हे शंति पाहू शकतात अचेतसः अविकसित मनामुळे। अनुवाद आणि तात प्रभुपाद यांच्या द्वारा प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्यांचे मन रसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाही। तात्पर्य, आत्मसाक्षात्कार पथावर अनेक योगीजन आहेत, परंतु जे आत्मसाक्षात्कारी नाही ते जीवाच्या देहामध्ये बदल कसे होत असतात हे पाहू शकत नाही। या संदर्भात योगिनः हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे। सद्यस्थितीत अनेक तथाकथित योगी आणि योग्यांच्या संस्था आहेत, पण आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत ते वस्तुतः अंधच आहेत। त्यांना केवळ कसल्या तरी शारीरिक कसरतीचा छंद आहे। जर शरीर सुदृढ योगी बनले तर त्यातच ते समाधानी असतात, या व्यतिरिक्त त्यांना इतर ज्ञान नसते। अशा तथाकथित योगीजनांना यतंतोप्यकृताः असे संबोधले जाते। ते जरी तथाकथित योग पद्धतीचा अभ्यास करीत असले तरी ते काही आत्मसाक्षात्कारी नाही। असे लोक आत्म्याचे हार कसे होते हे जाणू शकत नाहीत। जे वास्तविकपणे योग पद्धतीचा अभ्यास करत आहेत आणि ज्यांना आत्मा प्रकृती व भगवंत यांचा साक्षात्कार झाला, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जे विशुद्ध कृष्ण भावित भक्तीमध्ये संलग्न झालेले भक्तियोगी आहेत, त्यांनाच केवळ हे सर्व कशा प्रकारे घडत आहे याचे होते। ओम अज्ञान निराधस्य ज्ञानाञ्जनाशलाकया अक्षरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीचैतन्यामनोभीष्टं पीतं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सगणार्गुणाधान्वितां तं स्वजीवम् साद्वैतं सावधूतं परिजना सहित कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सहगणा ललिता श्री विखान्वितांश हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत स्तुते सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि। जय श्री कृष्ण चैतन्य। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण। सर्वप्रथम सर्व भक्तांचं या ठिकाणी स्वागत आहे। हरी बोल। आणि एवढा पाऊस आणि प्रतिकूल परिस्थिती आपण सर्व आलात, निश्चितपणे भगवंताची कृपा आपल्यावर होईल। हरी बोल। हा जो गुरुवारचा सत्संग आहे यामध्ये नित्य येणं म्हणजे आपलं आध्यात्मिक जीवन जे आहे हे चार्जिंग केल्यासारखं, कारण सगळे भक्त एकत्र आले आणि आपण संकीर्तन केलं। तर हाच एक यज्ञ आहे जो कलियुगामध्ये रेकमेंडेड आहे। इतर जे यज्ञ आहेत ते काही उपयोग नाही। जसं मेडिकलच्या दुकानामध्ये औषध खूप असतात, पण रोग्याला बरं करणारं औषध दिलं औषध दिलं तर काही उपयोग होणार नाही। ड्रग ऑफ द चॉईस, ठराविक औषध लागू पडतं। तसं पूर्वीच्या युगामध्ये यज्ञ करत होते, यज्ञाकरता खूप पैसा खर्च। मागे गंगाखेडला काही यज्ञ झालं होतं, एक 5-6 वर्षापूर्वी मोठं यज्ञ, बरेच दूरदूरून लोक आले, खूप खर्च केला। सर्वांची इच्छा आहे चांगलं व्हावं आणि त्याकरता प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करतं। कोणी दान करतं, खूप करोडो रुपयांचं दान करत, कोणी तपश्चर्या करतंय एका पायावर उभं राहून किंवा उपवास करून करता करतंय, हा जगाचं कल्याण व्हावं। परंतु जर त्यांना कळलंच नाही की नेमकं कल्याण कशाने होणार आहे, तर त्यांचं परिणामाला योग्य तो फोडा होणार। म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय की कलियुगाचे दोष खूप आहेत। कलो दोष निधी राजन अस्ति एक महान गुण। कलियुगाचं एक मोठं गुण आहे, कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संघ परम व्रजेत। असं सगळ्या भक्तांनी विशेषतः अहेतुकी अप्रतिहता इथे येण्यामध्ये काही असं प्रलोभन नाही आहे की तुम्ही समजा 25 गुरुवार आले तर कॉपर मेडल, 50 गुरुवार आले तर सिल्वर मेडल, 100 गुरुवार केले तर गोल्ड मेडल, असं काही प्रलोभन नाही आहे। तरी आपण यायलोत अहेतुकी अप्रतिहता, म्हणजे खंड न करता की चला काही कष्ट आहे तरी पण आपण यायलो। जेव्हा अप्रतिहता अहेतुने भक्त भगवंताचे एकत्र येतात आणि भगवंताचं नाम कीर्तन करतात तर लगेचच भगवंत काय होतात, प्रसन्न होतात। तर केवळ नाम संकीर्तन आणि त्याला काय करू शकतो, प्रसन्न करू शकतो। आणि 15 मिनिटं जरी आपण नाम संकीर्तन केलं तर ते एकत्रित करण्याला महत्व आहे। एरवी आठवडाभर आपण आपल्या आपल्या घरामध्ये जप करतोय किंवा आरती करतोय, तर त्याला कधी कधी घरातले 3-4 सदस्य किंवा आसपासचे 10 जण येऊन करू शकतात। पण या ठिकाणी आपण सगळे जे जप करणारे भक्त इथे इथंसुद्धा विखुरलेले एकत्र येऊन जेव्हा जप करतो तेव्हा त्याचं एक एकत्रित परिणाम होतो आणि सर्वच जगाला त्याचा लाभ होतो, हे याचं विज्ञान आहे। एकदा पुन्हा एका व्यक्तींनी विचारलं समाजसेवकाने की तुमचं हे हरे कृष्ण जप केल्याने आमचं हे हवेचं प्रदूषण किंवा पाण्याचं प्रदूषण दूर होईल का, पृथ्वीचं प्रदूषण दूर होईल का? प्रभुपाद म्हणे यस, तुम्ही फक्त काय करा, एकत्र या आणि जप करा। हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम राम। नंतर लोकांनी विचारलं की प्रभुपाद आमच्याकडे मोठे मोठे फॅक्टरी आणि सर्व असं आमचं आधुनिक जग आहे, ह्याच्यामध्ये तुमचं हरे कृष्ण काय काम करणार? प्रभुपाद म्हणले काही हरकत नाही, तुम्ही काय करा, तुमच्या फॅक्टरीमध्ये थोडासा कोपरा आम्हाला द्या, त्या कोपऱ्यामध्ये आम्ही सर्व भक्त एकत्र येऊ आणि सगळे मिळून कीर्तन करू। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम। कोणी म्हणाले प्रभुपाद हे राजकारणी लोक आहेत, ह्यांना फार मोठं मोठं निर्णय घ्यायचे असतात, समाजामध्ये काही योजना राबवण्याकरता ते प्रयत्न करतात समाजाचं कल्याण करण्याकरता। प्रभुपाद म्हणले काही हरकत नाही, त्यांनी काय करायचं, आपलं जेव्हा मीटिंग संपेल किंवा मीटिंगच्या इंटरवलमध्ये 15 मिनिटं सगळ्यांनी एकत्र यायचं आणि कीर्तन करायचं, हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे। आता बांद्र्याच्या खाडीच्या जवळ आपण उभे आहेत आणि तिथे खूप घाण साचलेली आहे आणि जर कोपऱ्यामध्ये भक्त कीर्तन करतायत तर साहजिकच कोणाला हे प्रश्न पडेल की बाबा हे आणि आमच्या घाणीचं काय संबंध आहे ना। समजा इथं परभणीमध्ये बस स्टँड पाशी घाण जमा होते दरवेळेस, पाऊस पडला की ते प्लॅस्टिक कचरा, आणि आपण जाऊन कीर्तन करतात. तर ह्या दोघांमध्ये काही साम्य दिसत नाही, असं ॲपेरंट काही उपाययोजना करत आहेत असं भासत नाही. असं मग ह्याचं साम्य ह्याच्यामध्ये एक महत्त्व आहे हरे कृष्ण कीर्तनाचं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरोखर याचा उपयोग होईल की नाही होईल, उपयोग होईल की नाही. समजा तिथे असलेली आपण म्हणलं आम्ही कीर्तन करतो, ह्या असतोच असते ते फावडे आणा, हे आणा, ते आणा, हे ट्रक आणा, ते कचरा करा, ते उचला. तर प्रभुपाद म्हणले नाही, तुम्ही फक्त हरे कृष्ण कीर्तन करा. तर हे नामसंकीर्तन यज्ञ कसं कार्य करतो लक्षात घ्या. जेव्हा आपण सगळे एकत्र असं नामसंकीर्तन आपण करतो, तर आपलं जे कॉन्शियसनेस आहे, आपली जी चेतना आहे, याचं ट्युनिंग होते. काय होते? ट्युनिंग. जसं एखादं गाडी असते लागते कधी कधी, मोटरसायकलचं काही पॉईंट असतं ना, एक सेट, हा एक सेट. माझ्याकडे स्कूटर होतं, ते सारखं त्याचं सेटिंग बिघडायचं, पण ते सेटिंग झालं पाहिजे एक्झॅक्ट तर ते बरोबर चालतं. तसं आपलं सर्वांचं कॉन्शियसनेस बिघडलेलं आहे. काय कॉन्शियसनेस आहे आपलं? की आपल्याला वाटते मी इथं भोग करायला आलेलो आहे. प्रत्येकाला काय म्हणतं? भोग करायला आलेलो आहे, आणि माझ्याकरता सर्व सुविधा पाहिजे, सुंदर स्वच्छ शहर पाहिजे, सगळं गार्डन बगीचे सुंदर पाहिजे, पोल्युशन मुक्त पाहिजे. कशाकरता पाहिजे? करता पाहिजे. हे आपलं सेटिंग चुकलेलं आहे. जर आपण हरे कृष्ण जप केलं, जसं आमच्या आयपॉडमध्ये पण ते सेटिंग असते, कधी कधी चालत नाही, तर रिसेट बदलणावं लागतं. रिसेट दाबलं की पुन्हा. जेव्हा आपण हरे कृष्ण जप करायला लागू, तर आपल्याला कळायला लागेल की मी एवढा महत्वाचा नाही आहे. महत्वाचं कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. ते हे संपूर्ण सृष्टी चालवत आहेत, आणि मी त्यांचं कोण आहे? दास आहे. आपण कोण आहे? त्यांचे दास आहेत. हे मूळ भावना जर आपली विकसित झाली, तर हळूहळू पूर्ण आपलं चरित्र बदलू शकतो. फक्त आपल्याला पदोपदी म्हणजे पावलोपावली आणि दर श्वासागणी 24 तास आपल्याला जाणीव राहिली पाहिजे की मी कोण आहे? कृष्णाचा दास. जसं कोणी नौकर आहे, पर्सनल सर्व्हंट आहे, तो घरामध्ये काम करत आहे, त्याला 24 तास माहीत असतं की साहेबांनी बेल दाबली की आपण उठलं पाहिजे. आजकाल तसं राहिलं नाही कोणी, घरगडी वगैरे नाही. पण पूर्वी 24 तास काम करणारी घडी असायची, 24 तास त्यामध्ये असायचं की मी इथला काय. जसं दुकानमध्ये तुमच्या नौकर असतो, त्याला माहित आहे काही पण मालकाने सांगितलं 12 तास समजा तो ऐकत असतो, धावपळ करतो. तर जर आपल्या सर्वांना जर कळलं मी कृष्णाचं आहे, तर संपूर्ण जगाचं जे काही चित्र आहे ते बदलू शकतं. ते कसं? जसं आम्ही एकदा दक्षिण भारत यात्रेला चाललो होतो, आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या परभणीची बस वेगळी होती, कारण परभणीचे बरेच भक्त होते, एक बस परभणीची होती, आणि सगळ्यांनी आपलं ब्रेकफास्टचं प्रसादम पॅकेट वगैरे खाल्लं, आणि हे जे बघ आता फुलाला कॅरी बॅग आणलं होतं आपण, तर सर्वांनी असं कॅरी बॅग वगैरे त्याच्यामध्ये डब्बे टाकून पॅक करून आम्ही आज्ञा ऑर्डर काढलं होतं, ऑर्डर बसमध्ये की बाहेर काचेचा कोणी फेकायचं नाही, स्वच्छ रोड. आणि 2005 दक्षिण भारत यात्रेला मग सर्वांनी मग काय केलं, ते एका कार्टनमध्ये डब्यामध्ये सर्व पॅक केलं, आणि एके ठिकाणी ड्रायव्हरनी गाडी थांबवलं फ्रेश होण्याकरता. जे ते उतरले भक्त इकडे तिकडे फ्रेश होऊ लागले, तर एका वरिष्ठ भक्ताला मी म्हणलं की बा प्रभूजी आता हे काय करायचं, म्हणजे आमचे जबाबदार भक्त, त्यांना म्हणलं हे कचऱ्याचं पाकिट ठेवून द्या म्हणलं तुम्ही, तर ते गेले एका झाडाखाली ठेवून आले ते. तर आमच्यासोबत लंडनमधले एक प्रभुपादांचे शिष्य होते त्रिभुवनानंद प्रभू, तर त्यांनी ते पाहिलं, त्यांनी मला बोलवलं, प्रभूजी हे आपण केलं ते योग्य केलं का? म्हटलं काय झालं? म्हणजे आपण हे प्रसाद खाल्लं, सर्व कचरा केलं. हो म्हणलं. मग ते कचरा आपण बॉक्समध्ये इथलं व्यवस्थित पॅक केलं आम्ही, आणि ते तिथे नेऊन ठेवलं आपण, छान व्यवस्थित ठेवलं म्हणलं आम्ही तिथे. ते म्हणले तुम्हाला दिसलं नाही, हे बगीचे आहे, हे कृष्णाचं बगीचे आहे, हे शेत हे कृष्णाचे शेत आहे, हे झाड हे सर्व कृष्णाचे झाड आहेत, आणि तुम्ही बरं कृष्णाच्या प्रॉपर्टीमध्ये आला, तुम्ही आपलं फ्रेश झाला, तिथे थोडं हातपाय मोकळे केले, पण तुम्ही त्याचं प्रॉपर्टी खराब केलं, तुम्हाला कोणी अधिकार दिला? हां, तुम्ही तुमच्या घरी असंच करता का? म्हणलं आमच्या घरी आम्ही असंच करतो, आमचा कचरा टाकतो. तर ते म्हणलं हे बरोबर नाही. तर हे काय? चेतनेचा अभाव. आपल्यामध्ये कशाचा अभाव आहे? चेतनेचा. की आपण आपलं घर आपलं पाहिलं, आणि बाजूचं जे प्लॉट रिकाम आहे त्याला आपण कचरा कुंडी पाहिलो. चेतनेचा अभाव आहे. जर आपल्या जर चेतना असेल की नाही, सर्व खलू इदम ब्रह्मन, सगळीकडे भगवंतच व्यापलेलं आहे, तर आपण असं कृत्य करू शकणार नाहीत. आपल्याला भीती वाटेल, सगळं जर भगवंताचं आहे तर मला एकदम भीती वाटेल मी असं कसं काय. जसं प्रभूजी सांगत होते की एकदा ते लोकल ट्रेनमध्ये चालले होते, भारतामध्ये लोकल ट्रेन सॉरी पॅसेंजर ट्रेननी चालले होते, आणि पॅसेंजर ट्रेनमध्ये बरेच लोक असतात की अजून त्याला चेतनाच नसते, ते काही लोकांनी संत्रीचं साली संत्री खायला सुरू केलं आणि ते संत्रीचे साल खाली टाकले, नंतर त्यातलं ज्यूस पिल्यानंतर ते चोथा होत. मग ते त्यांनी सांगितलं की आपल्या पायाच्या मध्ये थुकायचं,
तेच थुकायचं खाली,
जिथे बसलेल्या तिथेच थुकायचं. सगळेजण तसंच करू लागले. एक लहान मुलगा होता, तो खिडकीतून बाहेर फेकू लागला. वडील म्हणले नाही बाहेर नाही, इथंच खाली टाक. आणि ते दोन ते तीन चार तासाचं अंतर होतं. समजा आपण बघा, तुम्ही पाहू शकता इथे परवा आम्ही त्या दिवशी आदिला बाजून आलो होतो. सकाळी सकाळी 4 वाजता नाही सकाळी 7:30 वाजता ट्रेन होता. तर हे पहिल्या मी होतो ट्रेनमध्ये आणि ते साफसफाईवाले आले तर त्यांनी अक्षरशः पोतभर ते टर्फलं काढले, ते शेंगांची पोतभर असं प्रत्येक बोगीमध्ये, आणि तिथे जळू लागले बाहेर. म्हणजे पोगीमध्ये पाय ठेवायला जागाच नाही, पूर्ण कचऱ्यानेच भरून गेलो. तर काय प्रत्येकाला वाटतं की हे पद्धतच आहे, इथेच टाकलं पाहिजे कचरा. तर कोणाला काय जाणीवच होत नाही की मी कचरा मी काही घाण करत आहे. जसं प्रभूजी अजून एक प्रवचन ऐकत होतो, ते म्हणत होते की एक एस टी कंडक्टर बस स्टँडच्या वरती आला आणि बस उतरला खाली, त्याच्याकडे ते तिकीट फाग होतं आपलं, तिकीट फाडायचं पंचिंग काय म्हणतात, तर काय म्हणत आता बदलले पूर्वीचं ते त्या सिस्टी. हां असं की चाव्या आलं आणि त्याचं ते चाव्याच्या खाली मग तिकीट फाडत जायचे, मग ते कोपरा त्याच्यामध्ये चिटकून बसतो कोपऱ्यातलं. मग तो उतरला, त्यांनी फटकन आपलं आपलं असं काढलं, टक 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 सगळा कचरा काढला, तिथे टाकून दिला आणि पुन्हा आपलं बंद केलं आणि गेला. तो काय असते त्यांचं ते रिपोर्टिंग रूममध्ये निघून गेला. तर आमचे ब्रह्मचारी प्रभूजी बाहेर उभे होते, ते म्हणले अरे हा व्यक्ती इथंच काम करतो, इथलाच हा कर्मचारी. त्याला हे विचार नाही आलं की हे माझं इथलं बस स्टँड आहे, त्याच्यावरती मी कचरा असं टाकून द्यायलं सगळीकडे. तर त्याला काय झालं नाही, जाणीवच झालं नाही. तर हे ऑथॉरिटी ज्ञान की आपल्यावर कोणीतरी ऑथॉरिटी आहे, आपण लायबल आहेत, आपल्याला कोणीतरी बंद नाही, याचं जेव्हा अभाव असतं तेव्हा व्यक्ती स्वैर वागतो आणि त्यातून समस्या तयार होतात. मग व्यक्तिगत, सामाजिक किंवा जे काही एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे, जर प्रत्येकाने कॉन्शियस विचार केला, जसं आता कॅरीबॅगमध्ये फुल आणलं तर आपण कोणी आणलं माहीत नाही, चांगलं केलं, पण कॅरीबॅग आणायचं कारण नव्हतं. कारण फुलं तर आपण नेहमी आणतो, आपलं आपण पिशवी ठेवलं एक तर आपण त्यामध्ये फुलं आणून फुलं अर्पण करू शकतो. मग ते कॅरीबॅग काय, ते पृथ्वीवरती टाकणार, ते पृथ्वीमध्ये काही मिसळणार आणि अशा रीतीने पोल्युशन होईल. याच्याकरता कशाचा अभाव आहे, आपल्याला चेतनेचा अभाव आहे. म्हणून तर सर्वांनी जप करत राहिलं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. पण सर्वश्रेष्ठ योग साधना करते भगवंताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणार. आणि भगवंताने पण 6व्या अध्यायामध्ये योग साधना सांगितली, अष्टांग योग, ब्रह्मचारी स्थिती, हा चितो देश अशा प्रकारे बसायचं, ब्रह्मचारी व्रताचं पालन करायचं, एक नासिका आग्रावरती लक्ष द्यायचं आणि वेगळ्या प्रकारच्या आसनामध्ये बसायचं आणि प्राण त्यागताना पण ही वेळ आलं पाहिजे, ती वेळ आलं पाहिजे, अशा प्रकारे प्राण त्याग केलं पाहिजे. हे सगळं योग साधनेचं वर्णन केलं अगोदर. आणि सर्वात शेवटी काय सांगितलंय 6व्या अध्यायाचे चतुर्थ श्लोक आहे, हा वेगवेगळे योगी आहेत. हा योग साधनेविषयी सध्या लोकांना फार अट्रॅक्शन आहे, बरेच योगागुरूंनी कोटी रुपयाचं संपत्ती गोळा केले, योगामध्ये लोकांना फार इंटरेस्ट आहे. मागे आपल्या स्टेडियमवरती पण योगा झालं होतं, उद्धव प्रभूंनी स्टॉल लावलं होतं. दुर्दैवाने कोणी आमचं भक्ती योगाचं पुस्तक घेतलं नाही, घेतलं का कोणी, कोणी सर्वांना कसं होतं, त्यांना होतं की योगा फॉर बेटर एन्जॉयमेंट, 8 वाजेपर्यंत योगा करायचं आणि 8:05 बरोबर आपल्या आपल्या ड्युटीला जायचं. भली गर्दी झाली होती, मोठं स्टेडियमच ऑक्युपाय, प्रभूजींनी लावलं उशिरा स्टॉल, पण सगळे आपल्या आपल्या, म्हणजे योग साधना करून कोणाच्या चेतनेमध्ये बदल घडलं नाही, त्यांना फक्त असं वाटलं की थोडंसं बेटर ॲबिलिटी टू माझं कार्य करण्याकरता मी आता जास्त सशक्त किंवा जास्त प्रबळ झालो. मग चेतना बदलली नाही. समजा रावणाकडे पण योग साध सिद्धी होतं पूर्ण, पण त्याने वागलं त्या सिद्धीचा दुरुपयोगच केला त्याने. तर त्यामुळे नुसतं बॉडीली स्ट्रेन किंवा योगा साधना करून जर तुम्ही सगळ्यांना बोलवलं आणि संख्या पण गोळा केली पण सगळे राडमाळ झाले तर त्याच्यामध्ये काही फारसा उपयोग नाही. तर मेन काय महत्वाचं होतं, चेतना बदलायला पाहिजे होती, कोणाला तरी कळलं पाहिजे होती की बाबा मी हे सगळं करतोय माझ्याच भोगाकरता करतोय, भगवंताच्या सेवेकरता मी काही केलं पाहिजे आणि तो श्रेष्ठ योगी आहे, हे भगवान कृष्णाचं वैयक्तिक मत आहे. जसं प्रभूजींनी श्लोक सांगितला, योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम सम्यक् तत्तमो मता. हे माझं मत आहे, भगवान कृष्णाचं काय मत आहे, जो सर्व योग्यांमध्ये सर्व सदैव माझं चिंतन कर, मत गतीन अंतरात्मना, मनामध्ये माझं चिंतन करत आहे आणि माझं सेवा करत आहे, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. म्हणून जे योग साधना किंवा स्तरावर करतायत त्यांचं योग साधना अपूर्ण आहे असं 15 अध्याय पुन्हा सांगितलंय. कारण भगवद्गीतेचा उद्देश आहे आपण सगळ्यांनी भगवान कृष्णाला शरण जाणे, तर पुन्हा पुन्हा तेच. पण हा 11वा श्लोक अभ्यास करायच्या अगोदर 10वा श्लोक लक्षात राहणं महत्वाचं आहे, कारण कंटिन्युएशन आहे. या ठिकाणी म्हणलेलं आहे, प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे पाहू शकतात. हे नाही, हे म्हणजे मागच्या श्लोकात वर्णन आलेले, जे मागच्या आठवड्यात नव्हते किंवा विसरले असेल. या श्लोक असा आहे, उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमुढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषा. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणाच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणत नाहीत, परंतु ज्याला ज्ञान चक्षु आहेत तो हे सर्व पाहू शकतो. तर सामान्यपणे आपलं जे ज्ञान आहे हे केवळ भौतिक इंद्रियांनी जे आपण ज्ञान ग्रहण करतो तेवढंच मर्यादित आहे प्रत्यक्ष. पण आपल्याला ह्या शरीराच्या पलीकडचं ज्ञान काहीच नाही, तर ते ज्ञान कसं होईल? हा, आपण अथॉरिटीकडे गेलं. परोक्ष, परोक्ष म्हणजे काय? आध्यात्मिक किंवा जे अधिकारी व्यक्ती आहेत त्यांच्याकडे जाऊन मिळवलेलं ज्ञान. तर आपण अधिकारी व्यक्तीकडून जाणलेलं आहे की देह त्याग करत आहे, माणूस मेला म्हणजे सगळं संपलं काय. बऱ्याच लोकांना असं की देवच मेला, आता काही लोकांना वाटते देवालाच मारून टाका. देव होता, त्यांनी सृष्टी तयार केली, खूपच ओझं झालं म्हणलं आता देव मरण पावला बस, आता देव नाही, गॉड इज डेड. तर देव असं मरण पाहू शकतो का? याचं काय लॉजिक? देव कसं काय मरू शकत नाही? म्हणून नाही, देव नाही, ते देव मरण पावला. लेकिन उसने बना दिया, अभी नहीं हो. लेकिन अजून भगवंत मरू शकत नाही. अरे भगवंतच काय, तुम्ही पण मरू शकत नाही. भगवंताचा दूर राहिले तुम्ही पण मरत नाही. तुम्ही आत्मा आहे आणि आत्मा मरतो का? नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा मरत नाही तर भगवंत मरायचा किंवा भगवंताचा प्रश्नच येत नाही. तुम्ही बेसिक भगवंत, म्हणून भगवद्गीता बेसिक जे आहे आत्मज्ञान, नंतर भगवद्ज्ञान. म्हणजे तो निखळ अज्ञानी व्यक्ती आहे जो म्हणतो की भगवंत मारू शकतो. जसं हिरण्यकश्यपूने खूप प्रयत्न केला, त्यांनी सगळीकडे शोध घेतला भगवान विष्णूचा, त्याला सापडले नाही. त्याला वाटले की भगवान विष्णू त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी गेल्यावर कुणाकुणी परतून येत नाही. त्याला वाटलं त्याला मी यमसंधाला पाठवलं. म्हणजे त्याचं असं प्लॅनिंग होतं की शेवटी मी भगवंताला मारू शकतो. म्हणजे काय झालं? तो अज्ञानी झाला. म्हणजे अज्ञानी, त्याचं निखळ अज्ञान आहे त्याचं, की ॲक्च्युली भगवंताचं दूरच राहिलं. तुम्ही आत्म्यालाही मारू शकत नाही. न जायते मृयते वा कदाच, आत्म्याचाही जन्म हे कळलं तर चक्षुष तो ज्ञानी आहे, नाही तर अज्ञानीच आहे. त्यामुळे ज्याला आत्मज्ञान झालंय तो तर असं विचार करणं शक्यच नाही. केवळ अज्ञानामुळे व्यक्ती स्वतःविषयी अज्ञानी राहतो, त्याला स्वतःला शरीर आणि थोडंफार त्याला भगवंताच्या कृपेने त्याला बुद्धी शक्ती शरीर प्राप्त झालेलं असतं आणि त्यामुळे त्याला अहंकार येतो. समजा आता आपल्याला जे काही मिळालं आहे त्याच्या कृपेने सगळे मान्य करतात. आणि कोणत्याही आणि अजून एक म्हणजे कोणत्याही क्षणी हे सर्व हिरावून घेतलं जाऊ शकतं. जसं काल मुंबईत बॉम्बस्फोट झालं आणि किती लोकांचं सकाळी आम्ही चर्चा केली, चुकून एखादा विद्यार्थी शिकायला गेला असतं आणि तिथे फिरायला गेला असतं तर एकदम बॉम्बस्फोट झालं तर संपलं. मग शिक्षण हरे कृष्ण. म्हणजे कधी पण आपलं आयुष्य संपू शकतं प्रभूजी. सॉरी, तुम्हाला वाईट वाटेल एकदम प्रभूजी फार वाईट गोष्ट सांगायची, पण काय करावं, सत्य तेच आहे. भगवजी आज प्रभूजीने वाटेल नाही माझं अजून शेतातलं काम राहिले लवकर संपलं कसं होणार. ते काय नाही, ते जे 21 लोक मरण पावले त्यांचं पण काहीतरी काम होतंच की असं होतं का? जेव्हा मृत्यूची बातमी येते तर आपण बुद्धीने विचार केलं पाहिजे. अज्ञानी म्हणजे काय, की मरणारा मरत राहते. जसं तिथे कत्तलखान्यामध्ये ते ना कापत राहतात, तर मरणारा मरत राहते आणि बाकीच्या बकऱ्या ज्या भांडणं करण्यामध्ये हिरवे गवत खाण्यामध्ये मग राहते. तर तसं आपण कमी बुद्धीचं मनुष्य झालं पाहिजे. कुठे पण आपण मृत्यूचं बाध आपण अवेअर झालं पाहिजे की सहज मृत्यू होऊ शकतो सहज. जसं म्हणले, कमल दल जल जीवन टलमल भजहू निद्रे किंवा निश्वासो नाही विश्वास. प्रभूजीने ऍडमिट केलं होतं की मागे नांदेडला ऍडमिट केलं होतं किती एकदम असं होतं की नाही जरा थोडं उशीर झाला असतं कळलं होतं. प्रभूजी तर प्रभूजींना माहिती आहे ज्यांना अनुभूती आली की ऑलमोस्ट म्हणजे मृत्यूच्या जवळ दारातच जाऊन पोहोचले होते पुन्हा परत झाले कारण आपल्या हातामध्येच नाही. निश्वासो नाही विश्वासो कदा रुद्धो भविष्यती म्हणजे एकदा आपण श्वास सोडलं तर श्वास घेण्याचं क्षमता पण आपल्यामध्ये नाही. निश्वासो नाही विश्वासो कदो भविष्यती कीर्तनीय मतो बाल्यात हरेर नामेव केवळ. आणि त्यामुळे आपण आता इमर्जन्सी भक्तीला घेतलं पाहिजे. का भक्तीला इमर्जन्सी घेतलं आणि त्यामुळे मुंबईमध्ये जास्त भक्त तयार व्हायले उनको पता आहे बॉम्बे कभी भी बॉम्ब फूट सकता है वहां 93 मध्ये आम्हाला आठवते बरेच बॉम्ब 93 मध्ये झाले दंगल झाली होती नंतर पण अच्छा कधीतरी बॉम्ब फूट झाले होते आता बरेच वर्ष झाले पण त्याच्यामुळे मग काय सगळं भक्तांना कळतं की बाबा कधी पण मग सगळ्यांचं जप चांगलं होतं सगळ्यांच्या भौतिक इच्छा नसतात आता काय शेवटी जायचं तसं मागे स्कायलॅब पडणार होतं सगळ्यांनी आपलं पॅक करून ठेवलं होतं आता काय स्कायलॅब पडणार मग सर आता ठेवून तरी काय करायचं सगळ्यांनी भौतिक गोष्टी आपलं कमी केलं आणि म्हणून भगवंताने ते जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे ठेवले मृत्यू डिपार्टमेंट त्यांच्याकडे. तर जे लोक त्याचं ज्ञान प्राप्त करतील जसं आपण प्रयत्न करतायत गीतेच्या अध्ययनाद्वारे तर त्यांना भगवंत प्राप्त होतील. ये यथा माम प्रपद्यते ताम तथैव भजाम्यहम. आपण मला गोविंद की जय किंवा गोरनिता की जय तर त्या रूपामध्ये येतील ज्या रूपामध्ये आपण पूजा करू किंवा विठ्ठल रुक्मिणी त्या रूपामध्ये भगवंत आपल्याला प्रकट होतील. ये यथा माम प्रपद्यते ताम भजाम. तुमच्याकडे चॉईस आहे. आता आपण एवढे भक्त आहेत कोणतं तरी रूप घ्या आणि त्याचं पूजा करा आणि विशेषतः गौरनिता आज इथे पंचतत्व फोटो ठेवले आहे ना श्रीकृष्णांनी प्रभू नित्य हे दयाळू आहेत लगेच प्रसन्न होतात इमिजिएटली कृपा करणे वाले किसी को भी पतित जीवन का उद्धार करणे वाले लगेच कृपा करणार. कोणतरी रूप घेऊन त्याच्यावरती आपण भगवंत प्रार्थना करत राहिलं तर आपल्याला त्या रूपाची प्राप्ती होईल. आणि जर आपण म्हणलं नाही आम्हाला काही गरज नाही भगवंताचं आम्ही आमचं टी व्ही पाहण्यामध्ये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये आम्ही खुश आहेत हा आमचं काय घेणं देणं भगवंताकडे मग काही हरकत नाही मग भगवंताचं एक रूप तुम्हाला जवळच पाहायला भेटेल कोणतं हा मृत्यू सर्व हरेशच्या अहम. भगवान कृष्ण म्हटलं की मी मृत्यूरूपाने येईल काही हरकत नाही माझी तुमची भेट होईल मग त्यावेळी तुमचं रडणं कसं होईल तुमचं तडफड कशी होईल जसं माणसा कामध्ये उंदराचं पिल्लू पाहिले कधी सापडलेलं हो काय पाहिले का श्रीराम मांजराने उंदराला पकडलेलं पाहिले कधी हा किती छान बसते ना एकदम वेळे हा कसं करतं तडफड तडफड करणार ना म्हणून प्रत्येक व्यक्ती मरायला आला की तडफड तडफड करतं का तडफड करतो कारण आपवीत डेथ मृत्यूची भेट घ्यावी लागते मग तडफड होते. पण जर तुम्ही भगवंताची भक्ती केली तर ते दृश्य बदलू शकतं काय होईल हा गौरनिता येतील तुम्हाला न्यायला चला हरी बोल प्रभू हा राधा गोविंद जे कोणी तुमचे आराध्य देवता आहेत ते तुम्हाला घेऊन जायला येतील हे अंतर होईल कारण तुम्ही विचार करता की आता चाललंय मी माझं ठेवलंय घरच्यांना बाय बाय आता आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा हा कारण काय तयारी बॅग भरून तयारी या तरी जाण्याची तर ही तयारी करण्याकरता हे भगवद्गीता काय हे फॉर्म आहे हे आपलं ज्ञान चक्षुषा काय करेल ज्ञानांजन शलाक आहे आपलं दृष्टी उघडेल की भौतिक जगाला आसक्त होऊ नका हे एवढंच जग नाही आहे. तर म्हणून म्हटलं त्या दिवशी मी प्रभुपादांचे वाक त्याच्यामध्ये वाचलं की ज्ञानाचे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला वाटलं की अरे पहिली दुसरी पाचवी दहावी बारावीपर्यंत आम्ही केवळ हे ज्ञान प्राप्त केलं भौतिक प्रत्यक्ष ज्ञान कोणी आम्हाला अपरोक्ष किंवा अधोक्ष जे ज्ञान कोणी सांगितलं अप्राकृत ज्ञान कोणी सांगितलंच नाही की असंही ज्ञान असतंय हे ज्ञान जे आहे हे कसं प्राप्त होतं प्रभूजी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून जाऊन आपण ऐकलं पाहिजे हे पहिलं स्टेज आहे याला परोक्ष आणि अपरोक्ष म्हणजे काय साक्षात्कार हळूहळू जसं जसं तुम्ही रेग्युलर यायला लागतं सत्संगमध्ये नियमितपणे जप करायला लागतं तुम्हाला हळूहळू साक्षात्कार करावं लागतं की खरं हे सगळं क्षणभंगूर आहे कधी पण आपला मृत्यू होऊ शकतो आणि आपलं आपण जप केलेलं बरं. म्हणून हरे कृष्णमध्ये कोणी कॅज्युअल जरी ऍडमिशन घेतलं हरकत नाही एक दोन वर्ष तीन चार वर्ष दहा वर्ष एकदा तरी असा साक्षात्कार होतो धडकन की ते पुन्हा आपला जप जोरात करावं लागतं हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि म्हणून जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे तो हे स्पष्टपणे पाहू शकतो त्या रीतीने जीवाचा देहाचा जीव हा देहाचा त्याग करतो आणि कोणत्या प्रकारचा त्याला देह प्राप्त होतो. म्हणून आपल्या हातामध्ये काय की सध्या आपली चेतना बदलून भगवंताकडे जायचं आहे. तर भगवंताचे अनेक रूप आहेत, पण भगवान चैतन्य महाप्रभूचा जो अवतार आहे हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण त्यांनी स्वतः आचरण भक्ती दाखवलं पाहिजे, कसं करायचं शिकवलं. जर आता आपल्याकडे मर्यादित वेळ आहे, मर्यादित संपत्ती आहे, मर्यादित आपल्याकडे शक्ती आहे, मर्यादित ज्ञान आहे, काय केलं पाहिजे, त्याचं पूर्ण शक्ती लावलं पाहिजे. कशा करता? एकाच गोष्टी करता, ते म्हणजे मला भगवंताचा साक्षात्कार झाले पाहिजे. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखा ही अनंतश्च बुद्धयो अव्यवसायन. तर चैतन्य महाप्रभूचं जर तुम्ही चरित्र अभ्यास केलं तर चैतन्य महाप्रभू पण सुरुवातीला अतिशय विद्वान व्यक्ती होते आणि अतिशय प्रसिद्ध होते. त्यांच्या क्षेत्रामध्ये व्याकरणाचे फार मोठे शिक्षक होते ते, आणि त्यांचं नाव पण पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध होतं, कारण त्यांनी दिग्विजय केशव कश्मीरीचा पराभव केला होता. परंतु जेव्हा त्यांनी भक्ती मार्ग स्वीकारला तोपर्यंत त्यांनी असं दाखवलं की त्यांना काही गंधच नाही भक्तीचा, त्यांना गुरु प्राप्त झाला नाही, तोपर्यंत त्यांनी कसं दाखवलं, जणू काही भक्तीचा गंधच नाही, केवळ आपलं ज्ञान संपादन करायचं, लोकांशी वादविवाद करायचं, चर्चा करायचं, अशा रीतीने त्यांचं जीवन. परंतु जेव्हा त्यांना त्यांचे गुरु प्राप्त झाले मग मात्र त्यांनी कसं जीवन दाखवलं, नुसतं नाही पूर्ण एके तीव्रेण भक्ती योगेन, अगदी तीव्र भक्ती करायची, सारखं हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. ते भौतिक जगाचा स्वभाव कसा आहे की कोणती गोष्ट आपण काही दिवस जोरात करतो नंतर ती काय होते, कमी होते. तर भक्तियोगामध्ये आपण स्वतःला नेहमी असं उत्साहात ठेवलं पाहिजे. उत्साहात निश्चयात धैर्य सत्कर्म प्रवर्तनात संग त्यागात सतोवृत्ती षडवीर भक्ती प्रसिद्धी. आणि मग ते प्राप्त करण्याकरता आपल्याकडे जे काही आहे ते सर्व लावलं पाहिजे, संपूर्ण शक्ती आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. त्याच्याकरता हे चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे असोसिएशन, तर प्रत्येकाने आपला संघ वाढवण्याचा प्रयत्न जेवढा आपण करताय त्याच्यामध्ये अजून वाढवलं पाहिजे. तसं आता प्रभूजी आठवड्याला एकदा यायले ते की नाही, मध्यंतरी येऊ लागले भेटायला, आता पुन्हा कमी झालं. तसं आपलं वाढवलं पाहिजे की बाबा मी आठवड्याला एकदा चालवलो तर चांगलेच व्हायले, पण जर दोनदा गेलो तर कुठे सत्संगला तर काय होईल बाळे, जसं रविवारी आलं तर अजून भक्तीमध्ये वाढ होईल, किंवा अजून जर दुसरे सत्संगमध्ये किंवा कार्यक्रममध्ये आपण सेवेमध्ये भाग घेतला तर आपला प्रगती होईल. तसं चैतन्य महाप्रभूंनी दाखवून दिलं आपल्याला की त्याने काय केलं, वयाच्या 24व्या वर्षी संन्यासच घेऊन टाकलं, सगळं भव्य बस सोडून दिलं, आता पूर्णपणे भगवंताचं चिंतन करायचं. आणि मग ते जगन्नाथपुरीला निवास केलं आणि जगन्नाथपुरीमध्ये रात्रंदिवस ते भगवंताचं चिंतन करायचं रात्रंदिवस. आणि एक्स्टसीमध्ये तर त्यांचं कधी कधी असं शरीराचं रूपांतर होऊन जायचं. एकदा तर ते आपल्या रूममध्ये बसून भगवंताचं भजते, त्यांचं रूमचं नाव गंभीर आहे, आणि असं त्या ठिकाणी अदृश्य झाले. सगळे भक्त शोधू लागले चैतन्य महाप्रभू कुठे गेले, चैतन्य महाप्रभू कुठे गेले. तर त्यातील जे हे पूर्णपणे रूपांतरित झालं होतं भगवंताचं स्मरण करत, त्यांच्या शरीराचे हात पूर्ण आपल्या अवयवांच्या मध्ये आकुंचित पावले होते पूर्ण भगवंताच्या विरहामध्ये. आणि मग सगळ्या भक्तांनी त्यांना रात्रीच्या वेळेस शोधून काढलं कंदिलामध्ये, तर त्यांनी पाहिलं की सिंहद्वारच्या समोर गायींच्या पूर्ण काय म्हणतो गायींच कळपामध्ये त्या ठिकाणी भगवान चैतन्य महाप्रभू पोहोचलेले आहेत आणि सर्व गायी त्यांना चाटतायत आणि सोडायलाच तयार नव्हते. मग सगळे भक्त त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मोठ्याने केलं, हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 राम. पुन्हा मग चैतन्य महाप्रभू जे आहेत पुन्हा नॉर्मल आपल्या ज्या बाह्य रूपामध्ये आले. तर चैतन्य महाप्रभू त्या जगन्नाथपुरीमध्ये निवास करताना काही वेळ बाह्य चेतनेमध्ये असायचे, म्हणजे सामान्य व्यक्तीप्रमाणे आदान प्रदान करायचे, लोकांना प्रचार करायचे. काही वेळेस ते पूर्णपणे आंतरचेतनेत असायचे, म्हणजे राधा कृष्णाच्या लीलेमध्ये शरीराच्या पलीकडे निघून ते शरीराचं स्तरावर राहायचं, अर्थात भगवंताचं शरीर पण दिव्य आहे पण तरी पण त्या चेतनेच्या पलीकडे असायचे, बाह्य चेतनेच्या पलीकडे असायचे. आणि काही वेळा ते अर्ध चेतनेमध्ये असत, म्हणजे असा असंबंध बोलायचे, त्यामुळे सर्वांना कन्फ्यूज व्हायचं. जसं ते शुद्धीवर आले तर ते म्हणाले, अरे मला तुम्ही इथे कुठे आणलं, मी तर तिकडे गोवर्धनमध्ये होतो आणि त्या राधाकृष्णांचं फुलं तोडण्याचं सेवा मिळालं होतं आणि मी फुलंच तोडू लागलो तर तुम्ही मोठा आवाज केला, अरे डिस्टर्ब करून टाकलं मला. एकदा तर चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, मला पाहिलं तर त्यांना वाटलं यमुना यमुना, लगेच धावत गेले आणि समुद्रात उडी मारली. रात्रीची वेळ होती कोणालाच माहित नाही आणि समुद्राच्या लाटा मग त्यांना कधी वर कधी कधी वर कधी खाली. सगळ्या भक्तांनी पाहिलं चैतन्य महाप्रभू नाही, चैतन्य महाप्रभू नाही, सगळीकडे शोधलं कुठेच नाही. सगळ्यांना फार वाईट वाटलं की कदाचित चैतन्य महाप्रभूने आपलं हे कार्य समाप्त केलं आणि ते अदृश्य झालं. आणि जसं प्राणाशिवाय देहाला काही अर्थ नाही तसं भगवंताशिवाय भक्तांना काय आवडणार, त्यांनी पण आपलं जीवन दिलं होतं. सगळे भक्त चैतन्य प्रज्ञाकरता इकडे तिकडे जाऊ लागले, त्यामध्ये स्वरूप दामोदर गोस्वामी प्रमुख होते. मग ते बरंच अंतर असं समुद्र किनाऱ्याने चालत गेले शोध, तर तिथून एक 19 किलोमीटरवर एक गाव आहे कोणार्क, तुम्ही ऐकले सर्वांनी कोणार्क सूर्य मंदिर आहे कोणार्क. हा तर तिथपर्यंत चैतन्य महाप्रभू समुद्रामध्ये तरंगत गेले आणि सगळीकडे शोधलं कुठेच सापडलं नाही. तेवढ्यावर त्याने पाहिलं की एक मासे पकडणारा कोळी असतो मच्छीमारा, तो तिकडून येत होता. मग ह्याने त्याला बोलण्याचा प्रयत्न केला पण तो पूर्णपणे असंबंध बोलू लागला. तो कोळी होता असंबंध, तो म्हणू लागला हरी 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 हरी. काय म्हणू लागला? हरी 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 हरी. लगेच भक्ताने ओळखले की अरे ह्याला हरी हरीची लागण झाली म्हणजे ह्याला चैतन्य महाप्रभू झालं आहे काहीतरी. त्याला विचारलं अरे तू चैतन्य महाप्रभूंना तू कोण आहेस, तू चैतन्य महाप्रभूला पाहिलंस का? तो म्हणला हरी 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 हरी. नाही नाही हरी हरी मी दररोजच्या प्रमाणे हरी 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 मासे पकडायला गेलो हरी 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 आणि मग मासा लागला हरी 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 आणि जाळ्यात सापडलं जाळं ओढलं हरी 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 आणि जाळं ओढल्यानंतर हरी हरी हा त्यामध्ये एक प्रेतच लागलं मला हरी 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 हरी. आता माझं कसं होणार हरी हरी हरी? त्याला बोलायला पण येतं सारखा हरी 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 कळलं. तर सगळे म्हणा नाही नाही ते प्रेत नाही ते चैतन्य महाप्रभू आहेत. ते म्हणा नाही नाही हरी हरी ते भूत आहे म्हणे. तुम्ही पण जाऊ नका तुमचं पण सगळं वाटोळ होईल हरी हरी हरी. मग तो म्हणू लागला की मी नरसिंहाचं मंत्र नरसिंहाचं तर एरवी रात्रीच्या वेळेस मी मासे पकडतो नरसिंहाचं मंत्र म्हणतो. कोणतं भूत वगैरे मला पकडत नाही, नरसिंहाचं मंत्र पॉवरफुल आहे. पण जसं नरसिंहाचं म्हटलं तर हे भूत जास्तच पॉवर करेल जास्तच पकडलं. त्यामुळे कृपा करून तुम्ही तिथे जाऊ नका हरी 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 हरी. तर हरी हरीशिवाय बोलायलाच तयार. मी आता मांत्रिककडे चाललो म्हणे हरी हरी. मग स्वरूप दामोदर गोस्वामी त्याचे कान पकडले डोक्यावरती हात ठेवलं 2-4 मंत्र म्हटले असे 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 2 थोबठा शुद्धीवर आलाच. त्याला म्हणले मीच मांत्रिक आहे म्हणले तिला म्हणे काही काळजी करू नको म्हणे चल मला घेऊन चल म्हणे तिकडे कुठे भूत आहे ते. मग तो कोळी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं चैतन्य महाप्रभूचं शरीर पूर्णपणे बदलून गेलं होतं. जसं एखादं आपण पाण्यामध्ये जर पाय ठेवलं वगैरे कसं होते कंड पांढरं फटक फोडून गेलं होतं आणि पूर्ण असं लांब झालं होतं सगळे सांधे असे निघून गेले होते लांबच्या लांब हात लांब पाहिला. तर सगळ्या भक्तांनी पाहिलं चैतन्य महाप्रभू एकदम भाव विभोर अवस्थेमध्ये होते. सगळ्या भक्तांनी जोरात कीर्तन केलं हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम हरे राम राम राम. खूप कीर्तन झाल्यावर चैतन्य महाप्रभू पुन्हा आपल्या बाह्य चेतनेमध्ये आले आणि पुन्हा त्यांचं शरीर पूर्ण झालं. हो तर हे लीला सांगण्याचा उद्देश असे ह्या लीला तर फार उच्च स्तरावरच्या आहे पण एक दाखवायचं की किती एकाग्र झालं पाहिजे भगवंताचं सेवाचा. कारण काय एवढ्या सोपं गोष्ट नाही आणि बरं याच्यात एक गॅरंटी असं आहे की या प्रयत्नामध्ये ऱ्हास वा हानी नाही. समजा आपल्याला नाही झालं 100% नाही मिळालं 10% मिळालं तरी पण काय लॉस नाही. कारण पुढच्या जन्मामध्ये काय होणार 10%पासून सुरू होणार 11%पासून. म्हणून ही अशी योग साधना आहे जी जन्मानुजन्म ठेवेल. आणि भौतिक योग साधना तर तुम्हाला शरीराच्या स्तराच्या पलीकडे जसं आता त्या ठिकाणी बॉम्ब फुटलं त्यांनी कोणतं योग करावं होतं का कोणती नाडी दाबा होती कुठे गेले अमोल प्रू कोणतं नाग दाबून कसं बॉम्ब फुटल्यावरती काय आता हरी कृष्ण सगळ्यात सोपं आहे हरे कृष्ण आहे ना पटकन म्हणलं बस मोकळा आपलं. त्यामुळे हे सोपं आहे कारण काय नेमकं योग करायचं मग डावा पाय वर पाय वर ते कसं काय कन्फ्यूज होणार तेवढ्यामध्ये मरून पण जाणार आपण है की नाही. कारण काय मृत्यू यायला काही वेळ लागत नाही. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी दाखवलं आपल्याला की तुम्ही इतरत्र वेळ वाया घालू नका. आणि भक्तिमार्ग अतिशय सोपा आहे अतिशय उदात्त आहे पण तरी सायन्स आहे त्याच्यामध्ये विज्ञान आहे. सर्वात पहिलं म्हणजे असं भक्तांना आसक्त झालं पाहिजे. असं नाही की फक्त आपण गुरुवारी आलं मी सर्वांना विचारतो येते गुरुवार ते गुरुवारमध्ये माताजीना किती वेळा फोन केलं मागे तुमचे माताजी बसले मसारे माताजी कधी फोन नाही ठीक आहे. आपल्यामध्ये कॉम्रेडशिप कसं येणार कॉम्रेडशिप असते ना कॉम्रेडशिपला काय म्हणतात प्रभू सैनिकांच्या म्हणजे सैनिक लढाई करतात एकी असली पाहिजे ना सैनिकामध्ये नाही तर कोण लढतोय काळ्या रंगात दिसते ते कुठला दक्षिण भारतीय आहे जसं मुंबईला आम्हाला घाटी घाटी लोक आहे तिकडचे आहे पठारावरचे आहे कोकणी आहे मी असं म्हणून करू लागला तर कसं लढाई करतोय माहित पाहिजे ना बाजूचा आहे कारण गोळी लागली तर तो वाचवणार आपल्याला पाहिजे की नाही आपल्याला त्याच्याविषयी काय पाहिजे त्याच्याविषयी आपला आत्मीयता पाहिजे आणि एक भावनेने जर आपण कारण बघा एवढे लोक आहेत आपल्या आठवडाभरामध्ये आपले काका येणार मामा येणार भाऊ येणार मित्र येणार परिवारची दुकानची घेणार ऑफिसचे लोक येणार शेतात ते गडी भेटणार पण कोण आपल्याला भगवंताचं ज्ञान शिकवणार जे काही लोक आहेत ते इथं गुरुवारी सत्संग नाही येणार मग त्यांच्यावर आपलं तर प्रेम जर तयार झालं नाही तर आपलं भगवंतावर प्रेम तयार होऊ शकत पहिले भक्तावर प्रेम करायला शिका नंतर भगवंतावर प्रेम आहे की नाही लोक ते नारळ काय हार घालतील काय हे घालतील काय भगवंताला काय घेणं नाही ठीक आहे भगवंताला काही घेणं नाही का तुमच्या हार देण्याचं किंवा नारळ सोडण्याचं कारण भगवंताला सगळं माहिती की काय करायला लागलेत एक पत्रम पुष्प मला द्यायलेत बाकी आपलं करोडो रुपये लपून ठेवायलेत तर भगवान म्हणाल तेवढंच मिळणार तुम्हाला तर भगवंताला जास्त काळजी कशाची आहे त्याच्या भक्तांची आहे तर भगवंताचं एवढा लोक सेवा करतात की नाही करोडो रुपये खर्च करतात तिरुपतीला जा पंढरपूरला जा एवढं खर्च करा हे करा त्यापेक्षा सोपा उपाय कोण आपल्या बाजूला एक भक्त बसलेला आहे त्याला फोन लावून विचारायचं काय प्रभूजी माताजी बरं आहे का तुमचं काही सेवा आहे का हां समजा कोणाला काय अडचण आहे मला सत्संगला येता येत नाही अच्छा मी तुम्हाला घेऊन येतो नक्की फरक पडेल बघा कारण तुमचा भक्ती तर तुम्हाला मिळेलच पण त्या भक्ताने जे भक्ती केलं त्याचं पण तुम्हाला फळ मिळेल तर हे जसं गोपीनाथपुढे आपल्याला सेमिनार दिलं होतं टेकिंग केअर ऑफ डिओटीज तर हे भक्तांचं काळजी हे आपोआप होणार नाही ते आपल्यालाच करावं लागणार आहे जोपर्यंत तुम्हाला नीड वाटणार नाही की मला भक्ती करण्याकरता कशाची गरज आहे जसं तुम्ही एखादं रोप लावलं तर रोप लावायच्या अगोदर काय केलं नांगरणी केलं मशागत केलं की नाही आसपास सर्व खत टाक आणि मग आता ते रोप वाढायला लागलं तर काय करता तुम्ही पुन्हा समजा आता मूग लावलं किंवा काय लावलं कोणते रोप लावलं तुम्ही हळद लावलं त्याच्या आसपास गवत उगवेल ना मग ते खोळप नाही करता नंतर त्याला व्यवस्थित खत पाणी टाकता वेळच्या वेळेस तसं हे भक्तीचं रोप आहे तुम्ही म्हणाल नाही नाही माझं मी चालू आहे ओके तसं बरोबर नाही तर आपण पहिलं काय केलं पाहिजे भक्तांचं संघ केलं पाहिजे आणि चैतन्य महाप्रभूचे भक्त तर 24 तास त्यांच्यासोबत राहायचे बिलकुल संघ सोडायचे नाही आणि म्हणून रामानंद राय म्हणतात की सर्वात मोठं जर कोणतं असेल तर ते कोणतं दुःख आहे हा भक्तांच्या विरहामध्ये राहण्याचं जे दुःख आहे जसं आता आपले भक्तपूर धाम इथे जाऊन आले आणि 4-5 दिवस त्यांनी रात्रंदिवस तिथे भक्तांच्या संगतीमध्ये घालवलं तर तिथे आपल्याला असा आनंद आला पाहिजे भक्तांच्या संगतीमध्ये की मग त्यांच्या व्यतिरिक्त राहणं म्हणजे आपलं पाहिजे शून्यातम जगत सर्व गोविंद तर गोविंद विरह हा तर फार दूरची गोष्ट आहे चैतन्य महाप्रभू म्हणाले की कृष्णाचा मला विरह जाणार आहे कृष्ण मला नाही ते तर खूप दूर गोष्ट आहे पहिले आपल्याला काय वाटलं पाहिजे भक्तांचं विरह झालं पाहिजे तर हे असोसिएशन आपण स्ट्रॉ कारण काय की कोणतीही संस्था करत नाही ऑफिशियली आपण आता मंदिर केलं सगळ्यांनी इथे सकाळपासून रात्रीपर्यंत बसा म्हणलं तर शक्य नाही कारण प्रत्येकाला आपलं आपलं काय वेगळा उद्योग आहे बिझनेस आहे तर ज्या ज्या ठिकाणी आपण आहे तिथे भक्तांचं संघ तयार केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त तिथून आलं की पहिले आपण प्रयत्न केला पाहिजे कसं मला दररोज भक्तांचं संघ आपल्या कॉलनीमध्ये कोणी भक्त आहे का किंवा जवळपास कोणी भक्त आहे का त्याला बोललं पाहिजे आपण काय वाचन केलं चर्चा केलं पाहिजे तर हे भक्तीचं तत्व आहे भक्ती म्हणजे आपोआप भगवंतावर प्रेम तयार होणार नाही पहिले आपल्याला ते सायन्स आपल्यामध्ये जरी भक्ती सोपी आहे पण ते असा आपोआप होणारी गोष्ट नाही आहे तुम्ही म्हणलं की योग साधना बाकीचे मार्ग तर ठीक आहे भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे पण त्याचे तत्व काही पाळले पाहिजे सता मदगता प्राण बोधयंतश्च परस्पर कथयंतश्च माम नित्य तुष्यंतीच रवंतीच 10व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं गीतेच्या भगवान श्रीकृष्ण सांगतात की माझे भक्त काय करतायत सदैव एकमेकाला मदत करतायत कशाद्वारे एकमेकाला उपदेश करून कशा कृष्ण चिंतनाचा तर स्वतः आपण विचार केला पाहिजे आज सकाळपासून कोणाला उपदेश केला आपण हा कोणाला फोन लावलं कोणाला चर्चा केलं कोणाला ईमेल केलं आता हे सर्व जे साधनं आहेत सगळ्यांचा वापर केला पाहिजे नाही तर नुसतं आपण आलो आणि ठीक आहे गुरुवारी आम्ही ऐकलं आणि तिथं सगळ्यांसोबत प्रसाद घेतला छान आहे ते पण चांगलं आहे ते म्हणजे इट इज बेटर दॅन नथिंग काही न ते चांगलंच आहे पण तेवढ्यावरती आपलं भक्तियोगामध्ये प्रगती होणार नाही त्याकरता आपला काय करावं लागेल असोसिएशन वाढवावं लागेल सगळं असोसिएशनवरती आहे ए स्टँड फॉर असोसिएशन मग ज्याला असोसिएशन नाही आहे समजा आता प्रभूजी आमचे सोनपेठला आहेत तर ठीक आहे त्यांना माहिती तिथे काय दुरून आले ते त्यांना विचारा तुम्ही किती असोसिएशनचं महत्त्व मग त्यांच्याकडे पर्याय दिले बी काय बुक्स हा मग त्या ठिकाणी ते पुस्तक वाचन करू शकतात किंवा पुस्तक वितरण करू शकतात ए बी आणि तिसरं आहे सी चॅन्टिंग बरोबर आपण केलं पाहिजे व्यवस्थित हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम। डी फॉर डाइट, हाँ डी फॉर हाई बोल, डी फॉर डाइट आणि डान्सिंग, डी फॉर डाइट प्रसाद घेतलं पाहिजे। यातलं कोणतंही एक तत्व निग्लेक्ट करू शकत नाही, बरं अवघड काहीच नाही। असोसिएशनमध्ये यायला काय अवघड आहे? तसं आम्ही कोणाच्या घरी जातो तर फक्त एवढा आनंद होतो, वा वा या, फक्त वाट पाहत असतो, तुम्ही जाऊन पाहा कधी। असं कधी होणार नाही की भक्त मंदिर कशाला आले तुम्ही आमच्या घरी, दार बंद, उलट आनंद होतो। हे प्रेमाचं ओझ आहे, भक्त आले की अजून वाटतं अजून या, सारखे भक्त येत राहतात, कधी कधी त्यांचं येणं जाणं चालूच असतं। त्यात कधी कधी भक्तांना असा त्रास होऊ शकतो की चला आपण प्रसादाला बसलं तरी पण बाकीचे भक्त येतच आहे, सारखं बोलतच आहे, पण ते पण कसलं वर्णन आहे, प्रेमाचं वर्णन आहे। तुम्ही जाऊन तर पहा। बरेच वेळा लोक असं म्हणतात की काय करावं प्रभूजी, आमच्यावर कोणी प्रेमच करत नाही, आम्हाला कोणी विचारतच नाही। आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, ज्याला असं वाटतंय त्यांनी स्वतःला विचारावं, तुम्ही कोणाला कधी विचारलं का? हा बऱ्याच वेळा आम्हाला विचारत द्या काय, आम्ही सत्संगला आलो आम्हाला, पण तुम्ही कोणाला विचारला का तुम्ही कुठून आले, तुम्ही काय करता? म्हणजे जे आपल्या हातामध्ये की आपण दोन व्यक्ती आहेत तर दोन आदान प्रदान करायचं, तर आपण पुढे आलं पाहिजे, आपण विचारलं पाहिजे प्रभूजी तुमचं घर कुठं आहे, मी येऊ का तुम्हाला भेटायला वगैरे। फारच क्वचित असं होईल की नाही लोक विशेषतः परभणीमध्ये तर काहीच नाही, परभणीला खूप वेळ आहे गप्पा मारत बसतात, प्रत्येक ठिकाणी पाहतो लोक एवढे गप्पा मारतात की गप्पा मारणं हे प्राण आहे परभणीच्या लोकांचं। तसं आता पाऊस पडला तर लोकांना दुकानामध्ये सगळे बंद आहे, जिथे सगळा बंद आहे सगळीकडे, सगळे लोक गप्पा मार मात्र कमी नाही झाले, गप्पा खूप मारायला लागले। तर मी प्रभूजींना म्हणत होतो की चांगले पाऊस पडतोय तर आपण काय केलं पाहिजे, सगळ्या भक्तांनी असं एकत्र आलं पाहिजे, कृष्णाच्या गप्पा मारलं पाहिजे, तर जेवढं आपण एकमेकाला देऊ तेवढं आपलं भक्ती वाढेल, जेवढं आणि घेऊ देऊ तेवढं आपण ऐकायचं प्रभूजी मी हे वाचन केलं सांगाय। प्रजल्प आहे ते भगवंताच्या व्यतिरिक्त कथा, तर हे असोसिएशन जेव्हा स्ट्रॉंग होईल आपल्यामध्ये मग आपल्याला कळेल खरोखर मी भक्तांच्या संगतीमध्ये राहण्याचं काय महत्व आहे। आणि अशा भावनेमध्ये जेव्हा आपण जीवन जगू मग तेव्हा मृत्यू आलं तरी पण भक्त आपल्या सोबत राहतील, आणि सगळ्यांच्या संगतीमध्ये आपण भगवंताचंच चिंतन करू। कारण एकट्याने करायचं म्हणजे जर मग शारीरिक व्याधी किंवा मानसिक व्याधी किंवा घरचे समस्या आहे सगळं आपल्या डोक्यामध्ये राहणार, आणि अशा वेळेस भगवंताचं चिंतन फार कमी चान्सेस आहेत। पण जर भक्त असतील, आणि मनुष्य कसं आहे सोशल आहे, जेव्हा सगळे चार लोक जमतात तर आपण आपला थोडासा विचार बदलून टाकतो, चला सगळ्यांनी मिळून जर कोणतेही कार्य केलं तर निश्चितपणे आपलं जीवन बदल। तर माझं सर्वांना हेच विनंती आहे की आपण सगळे यायला लागलो आणि गीता ऐकायलो, पण जसं चैतन्य महाप्रभू जे विधी सांगितले की भक्तांवर प्रेम करा, आणि महाप्रभू किती प्रेम करायचे भक्तांवर, तो स्वतः भक्तांचे कपडे जे पिळलेले असायचे किंवा वाळवलेले असायचे ते काढून त्याला द्यायचे। तर भक्त लोक जर बकेटमध्ये पाणी घेऊन चालले तर महाप्रभू स्वतः बकेट उचलायचे, धावपळ करायचे, कशा करता भक्तांचं सेवा करण्याकरता, कारण त्यांना माहित होतं की हे जे भक्तिलता जे आहे भक्त सेवा परमसिद्धी लतिकार मूल, हे जे प्रेमाची लतिका आहे ही जी वेल लागलेली आहे त्या वेलेचं मूळ काय, हा भक्तांची सेवा केलं पाहिजे। तर जेवढं सेवा करू तेवढं ते वेल काय होईल, म्हणून महाभागवत किंवा भगवंत पण स्वतः दाखवतात की मी सेवा केलं पाहिजे, आणि आपण म्हणलं इनडिफरंट नाही मला काही गरज नाही माझं मी भक्ती करत नाही भगवंत डायरेक्ट, तर असा प्रकार नाही। कारण काय तोपर्यंत अनेक मार्ग विधी अनेक प्रॉब्लेम आहेत आणि आपल्यामध्ये पण अनर्थ आहेत, ते सगळे जायचं जर असेल आपल्या तर आपण नम्र भावनेने तृणादपी शुनिचेन तरोरपी सहिष्णुना अमानिना मान देन कीर्तनीय सदाहारे, आणि त्यावेळेस मग आपल्याला परफेक्शन येईल ना। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, पिताई प्रेमानंदे हरी हरी। कोणाचा काही प्रश्न आहे? अजून कोणाचा काही प्रश्न आहे?